परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। नको अपन अपना पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात माधवास टकांनी करणार आहोत। सद्भक्त सौ कांचन भिसे या माधवाष्टक आपल्या समोर सादर करतील।
माधव माधवानंद स्वरूपानंदच गुरु कृपा पात्रं च सद्विप्रं वंदे राम प्रियोत्तमं भावार्थ दीपिकाटीक विशदीकरणी पटी सोहं ध्यान परो नित्यं य सप्रीतोस्तु सर्वदा करोति कर्म योगस्थो नासक्त विषयेषु च शुचिश्च शीलवान् शान्तो यस्तं प्रेमा नमाम्यहम् सरलोऽपि च लोकेषु वाकडे नामधारकः पंडितोपि निजानी च मानदो माधव खलु फलप्राप्तैव यो नम्रः तरु फलयुतो यथा इत्यतो वाकडो नाम वाकडो कुलदीपकः संतुष्ट सततं चित्ते कामलो भविवर्जितः मनु मधुकरो यस्य गुरुपादानुजेरतः ज्ञानदेव महाभक्तः अध्यात्म ज्ञानपरायणः जयोस्तु तस्य सर्वत्र लोककल्याणकारिणः सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्तानां सहृदम् अस्तु रामस्य दा संस्य सदानन्द प्रवर्धकम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम्।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनम्। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरु सर्व हि माझा रघुवीरु सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। ही समर्थांनी म्हटलेली अत्यंत आत्मविश्वासपूर्वक अशी प्रार्थना आणि करुमी विनवनी पायी ठेवितो माथा पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझा पंढरी नाथा माझा द्वारका नाथा माझा सद्गुरु नाथा। हा तुकाराम महाराजांचा अभंग ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये सकाळच्या अत्यंत शांत आणि पवित्र अशा वातावरणामध्ये स्वामीजींनी म्हणलेला अजून देखील कानामध्ये रुंजी घालतो आहे। ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये एल टाईपचा काउंटर होता। एल मधला मोठा पाय संपल्यानंतर एक माणूस जाईल अशी जागा होती आणि एक छोटा काउंटर होता। तो माणूस जिथून आत येत असे तिथे समोर एक लाकडी खुर्ची जिला हात होते अशी ठेवलेली असे आणि त्याच्यावर पांढरा शुभ्र नेहरू शर्ट आणि शुभ्र धोतर परिधान केलेले स्वामीजी बसलेले दिसत असत। कधी कधी ते त्यांचा नेहरू शर्ट अर्धा कोपरापर्यंत फोल्ड करत असत। जेव्हा थोडा उकाडा असे तेव्हा तो फोल्ड केलेला अजून देखील त्यांचा नेहरू शर्ट देखील डोळ्यासमोर उभा राहतो। ही प्रार्थना चालू असताना त्याच्यानंतर अनंत अपराधांच्या राशी पोटी घालणे देवा पोटी घालणे महान पापी मी मज परितू आपुला म्हणणे। हे शब्द जेव्हा आता आठवतात तेव्हा असं लक्षात येतं की नाथ संप्रदायाचा हा अध्वर्यु आत्मभावावर स्थिर असलेला हा महापुरुष आपल्याकरता ही विनवणी भगवंताच्या पादपद्मी करत असे। 1979 सालचा जुलै किंवा ऑगस्ट महिना असावा। तुळशीबागेमध्ये तेव्हा युवा केंद्र चालत असे। ते केंद्र झालं की आम्ही सगळेजण ब्युटी क्लॉथ स्टोअर्समध्ये स्वामीजींना नमस्काराकरता म्हणून जात असू। दुकानात गेल्यानंतर मगाशी वर्णन केल्याप्रमाणे स्वामीजींची ती परम पावन मूर्ती डोळ्यासमोर दिसत असे। आम्ही सर्वजण दाटीवाटीनी गादीवर बसत असू पण तिथे ताटी लिहिलेली होती। आपल्याला प्रसाद दिला म्हणजे आपली भेटीची वेळ संपली आणि स्वामीजींनी तो डबा घेतला की आमच्यापैकी बहुतेक सगळेजण मान खाली घालत असत. कारण न जाणो आपल्यालाच पहिल्यांदा प्रसाद मिळाला तर. पण ते बरोबर हाक मारून बोलवत असत, पंकज ये, की वाटायचं आपलाच नंबर लागला. आणि तो प्रसाद घेऊन जेव्हा त्यांना पहिल्यांदा नमस्कार केला, त्यांचा तो पावन स्पर्श डोक्याला आणि पाठीवरून जेव्हा त्यांचा हात फिरला, तेव्हा असं लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा आणखीन प्रेम करणारं या जगात आपल्याला कोणीही नाही. आशीर्वादाकरता म्हणून दिलेला प्रसाद आणि येत जा असं म्हटल्यानंतर जीवनाचं ध्येयच होऊन गेलं की दुकानात जावं, त्यांना पाहावं, ते बोलतात ते ऐकावं, ते जिथे जिथे असतील तिथे तिथे अवतीभोवती आपण थांबावं, असं त्यांचं झालेलं मला पहिलं दर्शन. आणि तिथनं पुढे मग मी केंद्रात येतच राहिलो. वास्तविक स्वामीजी हे आपल्याला कशामुळे लक्षात राहिले? आज त्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे. बरोबर 31 जुलै 1996 20 वर्षापूर्वी मंगळवारच होता. सकाळी मी 8 वाजता ऑफिसकडे म्हणून गेलो, तेव्हा मित्रमंडळीच्या तिथे मला ऑफिसला जायचं होतं आणि तिथे आमच्या ऑफिसमधल्या एका मुलीचा फोन आला, स्मिता फणसळकर तिचं नाव, आणि तिने सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का, स्वामीजींनी देह ठेवला. ती काय बोलतीय हे काही कळेना, एक 2 मिनिटं नुसता स्तब्ध उभा राहिलो. तिला म्हणलं मी तुला नंतर फोन करतो. आणि स्कूटर काढून वाऱ्यासारखा माझ्या अपार्टमेंटच्या तिथे पोचलो. तिथे सद्भक्त नाना भवाळकर खाली होता, त्यांनी फक्त वर असं बोट दाखवलं आणि माझ्या लक्षात आलं काय झालेलं आहे ते. स्वामीजी म्हणायचे मी इच्छामरणी आहे, पण गुरु शिष्यांच्या परंपरेमध्ये आपल्या सद्गुरूंच्या पादपद्मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपला देह विलीन करणारं असं हे अलौकिक शेवटच्या घटकेचं दान स्वामीजींनी आपल्या झोळीमध्ये टाकलं. न भूतो न भविष्यती असा हा प्रसंग घडून गेला. उपर्ण झटकलो की निघालो असं म्हणणारे स्वामीजी खरोखरीच ते जे बोलत असत त्याच्याप्रमाणे त्यांनी शेवटची घटका देखील वागून दाखवली. स्वामीजींचं पुण्यस्मरण त्यांच्या या आठवणींमधून तर आपल्याला करता येईलच. आणि या आठवणी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांमुळे आपल्याला गेले कित्येक वर्ष, जवळपास 8-10 वर्ष ऐकायला मिळत आहेत. सध्या सद्भक्त मिलिंददादा अत्यंत त्यातल्या बारकाव्यांसहित आपल्यासमोर स्वामीजींचं चरित्र उभं करत आहेत. अशाच अनंत स्मृती आपल्या इथल्या अनेकविध साधकांनी त्यांच्या हृदयाच्या अक्षय कुटीमध्ये जपून ठेवलेल्या आहेत. त्याचा हा स्मृतीबंध आपल्या सर्वांच्या मनात कायम दरवळत राहणार आहे. आज 20 वर्ष झाली तर वाटत नाही एवढा काळ गेला असेल. चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा, दिनांचा माय बाप कुणी मजला दाखवा, गुणगुणते मान गंगा गुण जणू त्याचे पहा, चैतन्य ब्रह्म माझे कुणी मजला दाखवा. हा दिवसच असा आहे की स्वामीजींच्या अनेक स्मृती जशाच्या तशा अंतःकरण पटलावर उमटून जातात आणि असं वाटतं कधीतरी ये रे हा आवाज कानावर येईल. माया अपार्टमेंटच्या त्यांच्या घरातनं त्यांच्या खोलीच्या दाराचं तिथे गेलं की शेषशाही भगवान पहुडलेला असे आणि बघून मोठ्या आनंदाने म्हणत असे ये. आज देखील त्या दारात तिथे गेल्यावर वाटतं की कानावर ते शब्द येतील. अशा आपल्या सर्वांच्या प्राणप्रिय सद्गुरूंचं पूर्ण स्मरण करण्याचा आजचा हा पावन दिवस माझ्यासारखेच आपल्या सर्वांचं रिप्रेझेंटेशन म्हणून आज सद्भक्त राजीव भवाळकर त्यांच्या अंतःकरणात साठवून ठेवलेल्या स्वामीजींच्या स्मृती आपल्यासमोर सादर करतील. सद्भक्त राजीव यांचं टोटल नाव नाना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांची सुविद्य पत्नी सौ सुषम या दोघांचंही खरं तर स्वामीजींवरून जीवन ओवाळून टाकणं म्हणजे काय असतं हे समजून येतं. वास्तविक नाना बँकेमध्ये सर्व्हिसला होता, सुषम ही पोस्टामध्ये सर्व्हिसला होती. पूर्णपणे शहरी असलेलं हे दाम्पत्य स्वामीजींच्या एका शब्दाखातर आपलं सगळं सोडून भूगावला राहायला गेले. आता आपण जो भूगावचा आश्रम पाहतो तेव्हा तो तसा नव्हता. अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये या दोघांनी तो भूगावचा आश्रम तोलून धरला आपल्या सर्वांकरता. सुषमला मे महिन्याच्या उकाड्यामध्ये अंगात स्वेटर पांघरून सगळ्या खिडक्या बंद करून असं राहावं लागत असं कारण तिला संधिवात होता आणि भोगावला ती गेली. मात्र स्वामी निष्ठेनी तिने या सर्व आजारावर मात करून ती पार डोंगरामध्ये जाऊन आंबे काढायला लागली. स्वामी निष्ठा स्वामी कार्य काय करू शकतं याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे सद्भक्त नाना आणि सुषम आहेत. आपले असे सगळ्यांचे लाडके स्वामी भक्त नाना आता आपल्या आठवणी आपल्या समोर सादर करून त्यांचं पूर्ण स्मरण करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. निमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत सच्चित सुखघन शांत दांत गुरु माधवनाथ अनंत. आज आपल्या स्वामीजींचा स्मरण दिन. प्रियाची परमसीमा असलेल्या आपल्या गुरुमाऊलीचा स्मरण दिन. आपल्याला सोहम सहित श्वास घ्यायला शिकवणाऱ्या स्वामीजींचं स्मरण आपल्याला रोजच असतं. त्यांचं स्मरण म्हणजे त्यांच्या अहेतुक प्रेमाचं स्मरण, त्यांच्या ठाई असणाऱ्या अनंत दैवी गुणांचं स्मरण. प्रसन्न परमशांत अशा स्वामीजींकडे आपण गेलो की प्रथम जाणवायची ती त्यांची स्नेहार्द्र प्रेमळ नजर. त्या अमृत वर्षावात समोरची व्यक्ती चिंब न्हावून निघत असे. चंद्रबिंबवली धारा निघता नव्हती गोचरा तरी एकसरे चकोरा निघती डोंडे. या ओळीत म्हटल्याप्रमाणे साधकांना तर त्यांचा कृपाकटाक्ष म्हणजे अमृत संजीवनीच वाटल्यास नवल नाही. त्या काचवी दृष्टीनेच सर्व साधक विश्वाचे पोषण होत असे. दृष्टीपाठोपाठ अनुभवाला येईल ती त्यांची अमृतवाणी. आलास ये बैस इथे अशा प्रेमळ शब्दांनी कानच नव्हे तर सर्वांग तृप्त होईल. 1976 साली भागेश्वर निवासमध्ये मी ज्ञानेश्वरी श्रवणाला जायला सुरुवात केली. कधी कधी मी जाईपर्यंत खोली साधक श्रोत्यांनी भरलेली असे. तरी गॅलरीमध्ये मला पाहताच नाना ये आत मार उडी इथे असं म्हणून ते मला त्यांच्या आसनाजवळ खाली बसवून घेत. त्यांच्या वाणीचं वर्णन करायला ज्ञानेश्वरीचाच आधार घ्यायला हवा. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्यांचं चालणं देखील पाहत राहावं असं वाटे. भागवत ग्रंथामध्ये नव अर्षदांचं वर्णन आहे. ब्रह्मदेवाने निर्माण केलेली सृष्टी पावन करीत ते फिरत असत असं स्वामीजी म्हणायचे. स्वामीजींचंही तसंच होतं. एकीकडे अत्यंत आयटीत आपल्यामध्येच रमून जाऊन ते चालत आहेत असं वाटे. त्याचवेळी कारुण्यामागी पाहिले लपविणी चाले हे वर्णनही त्यांना लागू पडे. एकदा आम्ही पाहिलं आळंदीला अजान वृक्षाला प्रदक्षिणा घालताना खाली खूप मुंगळे फिरत होते पण एकाही मुंगळ्यावर पाय पडू न देता त्यांनी आपली प्रदक्षिणा पूरी केली. कोणी काही दिलं तर दोन्ही हात पुढे करून अत्यंत आदराने आणि प्रेमाने त्याचा स्वीकार करीत असत. त्यांच्या दुकानात ग्राहकांप्रमाणे साधक मंडळही येत असत. एकदा माझी पत्नी सुषमा हिला त्यांनी सांगितलं की रोज कडुलिंबाची पानं खात जा. त्यावेळी लग्न नव्हतं झालेलं आमचं, ती नुकतीच यायला लागली होती. दुकानात येताना चार सहा पानं मलाही आनंद आहे, तुझ्याबरोबर मी सुद्धा खाईन. म्हणजे दुसऱ्यांनी खावी म्हणून स्वतःही कडुलिंबाची पानं त्यांनी खाल्ली. त्याप्रमाणे रोज तो क्रम सुरू झाला. तिच्या घराच्या बागेतच कडुलिंबाचं झाड होतं, त्याची पानं तिच्यासह स्वामीजीही खाऊ लागले. पण एक दिवस घरातून निघताना पानं घ्यायला ती विसरली. वाटेत जाताना एका कडुलिंबाच्या झाडाची पानं घ्यायने काढून घेऊन ती दुकानात पोहोचली. स्वामीजींना नमस्कार करून तिनं ती पानं त्यांना दिली. त्यांनी ती खाल्ली देखील. घरी जाताना त्या झाडाची आणखी काही पानं तिने स्वतःसाठी घेतली. खाल्ल्यावर तिला कळलं की अतिशय विचित्र आणि वाईट चव होती. कडुलिंबाचं झाड नव्हतंच ते. कडुलिंबाऐवजी आपण स्वामीजींना भरतच काहीतरी दिलं याचं तिला फार वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी तिने स्वामीजींची क्षमा मागितली. तेव्हा ते म्हणाले, संत क्षमाशीलच असतात, त्यांना क्षमा करा असं म्हणणं म्हणजे ते क्षमाशील नाही असं म्हणल्याप्रमाणे आहे. सगळ्या साधकांशी स्वामीजी रोज संपर्क साधायचे, ते प्रवचन आणि सत्संगातून. ज्ञानेश्वरी दासबोध यातील ओवीन ओवी स्वतः अनुभवून इतरांनाही तो अनुभव यावा या तळमळीने ते त्या ओव्या उकलून सांगत असत. भगवंतांच्या मनातील जे भाव गीतेच्या श्लोकांमध्ये प्रकट झालेले नाहीत ते देखील ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकट केले, म्हणून ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आहे असं ते सांगत असत. आणि त्याच पद्धतीने माऊलींच्या ओव्यांमधीलही सुप्त भाव स्वामीजी स्वतः उलगडून दाखवित असत. ज्ञानोबांविषयी त्यांच्या मनात अपार श्रद्धा होती. त्यांच्यासारखा महापुरुष पूर्वी ऋषीमुनींच्या काळातही कोणी झाला नाही आणि पुढेही होणार नाही असं ते म्हणत. सत्संगामध्ये साधकांच्या शंकांचं निराकरण ते करीत असत. सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन झाली की झालं का निर्वीर निर्वी तलम असं विचारायचं. पुढे आता वीर राहिला नाही ना प्रश्न विचारायला. रोज देवपूजा करतानाचं त्यांचं रूप अतिशय विलोभनीय असे, पाहायला कधी मिळालं नाही. पण एकदा मी वेळेच्या आधी 5 मिनिटं पोचल्यामुळे गॅलरीत असताना आम्हाला आवाज ऐकू आला. त्यांची पूजा शिवभूत्वा शिवम विजयत अशा पद्धतीने चालायचे. त्यावेळी आजूबाजूला कुठेही त्यांचं लक्ष नसे. अत्यंत आर्द्र स्वरात काही श्लोक नरपंतांच्या केका पूजा करताना ते म्हणत. तसाच मला एकदा आवाज ऐकू आला, तसा चिरलो कसा पतितमी नसे कायुकी, कृपाची सरली असे ही न घडे जगन्नायकी. तसंच पुढे तुकाराम महाराजांचं अभयव त्यांनी असंच पद्धतीने म्हटलेला. शरण शरण जी हनुमंता आई आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाया सुबटा, असं म्हणत नैवेद्याची वाटी प्रत्येक देवतेच्या मुखाला लावीत असत. असं वाटे की त्या देवता देखील तो नैवेद्य स्वीकारण्यासाठी आतुर होत असतील. यालाच ते म्हणत असत, सगुणाचे मी आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. त्यांच्या आठवणींच्या पोहाच्या पुरचुंडीतला एक एक पोहा काढून सगळ्याला खूप मजा येते. तसे काही आठवणी मी आता सांगतो. ब्युटी क्लास स्टोअर्समध्ये एक भगिनी येत असत. त्यांच्याकडून स्वामीजी दाजोबाचा एखादा समास वाचून घेत. त्या भगिनींना श्रीकृष्णाचं सगुण दर्शन व्हावं अशी फार तीव्र इच्छा होती. स्वामीजींना त्या नेहमी म्हणत की तसं दर्शन तुम्ही मला घडवून द्या. तेव्हा स्वामीजींनी त्यांना सांगितलं की ते दर्शन क्षणिक असतं. अखंडित भेटी रघुराज योगू, मना कांदिरे मीपणाचा योगू, हे खरं दर्शन. आपल्याच ठिकाणी गुरुपदिष्ट मार्गाने दीर्घकाळ आणि निरंतर ध्यान करीत राहिल्यानंतर असं दर्शन होतं। ते शांतीरूपाने, ज्योतिरूपाने, आनंदरूपाने होतं। पुढे कित्येक काळाने सर्व ठिकाणी भगवंतच भरून राहिला आहे असं प्रत्ययाला येतं। हे खरं सगुण दर्शन। मगाशी कडुनिंबाच्या पानाचा सांगितला प्रसंग, त्या सुषमला बीकॉमची परीक्षा पास झाल्यावरही बरेच दिवस नोकरी मिळत नव्हती, त्यामुळे आणि काही घरगुती अडचणींमुळे एके दिवशी ती अतिशय छिन्न मनस्थितीत दुकानात गेली। नमस्कार करून बसल्यावर तिच्याकडे पाहून स्वामीजी म्हणाले, हे काय तुझ्या डोक्यावर सर्व पृथ्वीचा गोळा दिलाय की काय कोणी? चेहरा असा का? कसली एवढी काळजी करतेस? तेव्हा नोकरी मिळत नसल्याचं तिने सांगितलं। ते म्हणाले, हे पहा, तू तुझी स्वतःची काळजी करायला समर्थ असलीस तर सांग, म्हणजे मग मी तरी तुझी काळजी करणार नाही। बघ काय करतेस, मी तुझी काळजी घेऊ की तूच तुझी काळजी करतेस? या त्यांच्या आश्वासक बोलण्याने त्याला एकदम निश्चिंतता वाटली। मग ते म्हणाले, आता असं कर, आधी भागेश्वर न्यासला जा, सरला त्यांच्या नवीन नातवंडांमध्ये जरा वेळ खेळ। मी दुकान बंद करून आलो की आपण सरला त्यांच्या हातचं गरम गरम जेवण घेऊ आणि मग घरी जा। त्याप्रमाणे सुषम स्वामीजींच्या घरी गेली, मुलांमध्ये रमली। स्वामीजी आल्यानंतर त्यांचं स्नान झाले, मग मातोश्रींनी दोघांना जेवायला वाढलं। एकीकडे त्या गरम गरम फुलके करून आडत होत्या। जेवण संपताना त्यांनी लोण्यासह ताकाच्या वाट्या दोघांपुढे ठेवल्या। स्वामीजी त्यांना म्हणाले, सरलाताई मला जरा ताकाचा तांब्या दाखव बरं। त्यावर त्या म्हणाल्या, अहो ताक आहे माझ्यासाठी पण। तेव्हा स्वामीजी म्हणाले, ताक आहे पण लोणी आहे का? त्यावर त्या म्हणाल्या, एके दिवशी नसलं मला लोणी तर काही बिघडत नाही। पण स्वामीजींना ते मान्य नव्हतं। ते म्हणाले, थांब जरा, तू असं माझं ऐकणार नाहीस। आणि मग आपल्या वाटीतलं निम्म लोणी त्यांनी स्वतःच्या बोटावर घेतलं। फुलके करीत असलेल्या सरलताईंच्या जवळ जाऊन त्यांना स्वतः लोणी भरवलं। या त्यांच्यातल्या दिव्य प्रेमाच्या दर्शनाने सुषमलाई धन्यधन्य वाटलं। स्वामीजींच्या प्रेमाचा हा अनुभव आबाल वृद्ध सर्वांनाच येत असेल। एकदा एक वृद्धग्रस्त ब्युटी क्लास स्टोअर्समध्ये आले। त्यांची आर्थिक स्थिती अगदी हालाकीची होती। अर्धांगवायूचा त्रास होत होता। जाड भुंग्यांचा चष्मा लावूनही त्यांना नीट दिसत नव्हते। व्यवस्थित चालता बोलता येत नव्हते। कसे बसे दुकानाच्या पायऱ्या चढून ते आत आले। त्यांना पाहताच स्वामीजी चटकन उठून काउंटरवर गेले। अत्यंत प्रेमाने हळुवारपणे त्यांची चौकशी केली। जेवणाचं कसं काय करता असं स्वामीजींनी विचारलं। त्यांनी दिलेल्या उत्तरावर ठीक आहे असं म्हणाले। माऊलीं पुढे ठेवलेली चार केळी त्यांना देत पुढे म्हणाले, काही मदत लागली तर सांगा। त्यावर ते आजोबा काहीसं बोलले, ते आम्हाला कळलं नाही। पण स्वामीजी म्हणाले, परत कधी याल तोवर मी आणून ठेवतो। मग त्यांना प्रसाद देऊन वाहनं बघून नीट जा अशी प्रेमळ सूचनाही केली। चार दिवसांनी आजोबा पुन्हा आले। तेव्हा स्वामीजींनी त्यांच्या हातामध्ये मोठ्या आकड्यांचं एक कॅलेंडर ठेवलं। म्हणाले, असंच हवं होतं ना, यातले आकडे दिसतायत ना आता? आजोबांचा चेहरा आनंदाने उजळला होता। स्वामीजींनी काही फळं बिस्किटं थोडे पैसे त्यांना दिले। सावकाश जपून जायला सांगून प्रसाद दिला। मग दुकानात बसलेल्या साधकांना म्हणाले, वृद्धापकाळात व्याधीच्या जोडीला दारिद्र्यही असेल तर कोणीही विचारत नाही। अशा परिस्थितीतही समाधान टिकायला हवं असेल तर तरुणपणीच ध्याननामाची कास धरून भगवंताशी एकरूप होऊन जाणं एवढाच मार्ग आहे। देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये साधकाचं समाधान टिकणे, अनुसंधान राहणं खूप आवश्यक आहे। स्वामीजींकडे येणारी एक साधिका घरातल्या मतभेदांमुळे एकदा सकाळी 7 वाजता घराबाहेर पडली। 11 वाजले तरी ती घरी न परतल्याचं स्वामीजींना कळलं। त्यांनी लगेच दुकान बंद केलं आणि सौ सरलातांसह तिला शोधण्यासाठी ते बाहेर पडले। ती जिथे जिथे जाणं शक्य आहे असं वाटलं तिथे तिथे जाऊन तिला शोधलं। संध्याकाळी 6 सुमाराला ती एका मंदिरामध्ये बसलेली आढळली। तिला घेऊन स्वामीजी घरी आले। तिची समजूत घालून तिच्या घरच्यांच्या संमतीने पुढे 15-20 दिवस तिला घरीच ठेवून घेतलं। आदल्या दिवशीच घेतलेली नवी चप्पल त्यांच्या पायाला टोचत होती, तरी तिला शोधण्यासाठी दिवसभर ते पायपीट करीत होते। ते वाद कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहे भरितू, जीवा तळी आंतरितू, आपला जीवू, याचा वस्तुपाठ आहे। स्वामीजींकडे लेले नावाचे सुमारे 70-75 वर्षांचे गृहस्थ येत असत। ते लंगन चिकित्सक होते। स्वामीजी कधीकधी सांगायचे की लेले बाबांचा लंगनावर इतका विश्वास की नेपोलियन लढाई हरला याचं कारण त्यांनी आदल्या दिवशी लंगर केलं नव्हतं असं ते म्हणायचं. पण लेलेबाबांशी स्वामीजींवर पूर्ण निष्ठा आणि प्रेम होतं. देवठेवण्यापूर्वी ते स्वामीजींना म्हणाले, माझ्या माघारी माझ्या मुलीला म्हणजे माधुरीला तुमच्या पदरात घातलं आहे, तिला दुसरं कोणी नाही, तुम्हीच तिचा सांभाळ करा म्हणजे मी निश्चिंतपणे जाईन. स्वामीजींनी त्यांना तसा शब्द दिला आणि बाबांनी देह ठेवला. माधुरीचा स्वभाव थोडा विक्षिप्त होता, शिवाय तिला कंपवातही झाला होता. एकटीच राहत असल्यामुळे पुढे पुढे तर तिला घर आवरणे शक्य नसे. तेव्हा स्वामीजी आणि मातोश्री मधून मधून वेळ काढून तिच्या घरी जाऊन घर स्वच्छ करून नीट आवरून देत असत. तिला लागणाऱ्या वस्तू, किराणा माल, भाजीपाला आणण्यापासून अनेक गोष्टी मदत करीत. एकदा अशीच आवरावर करून झाली. दुसऱ्या दिवशी माधुरी दुकानात येऊन एकदम चढ्या आवाजातच स्वामीजीने म्हणाली, अहो काल आवरताना माझी कात्री कुठे ठेवली, मला सापडता सापडे ना, आता दुधाची दुसरी कापायची कशी आणि चहा घ्यायचा कसा, असं बराच वेळ आवाताने बोलून दम लागल्यावर ती थांबली. स्वामीजी शांतपणे म्हणाले, हे बघ आता सरलतही येतील दुकानात, त्या आल्या की मी येतो तुझ्या बरोबर आणि कात्री शोधून देतो, थांब जराशी. आणि खरोखरच मातोश्री दुकानात आल्यावर तिच्या घरी जाऊन स्वामींनी कात्री शोधून दिली. तिचं चहा पिणं वगैरे झाल्यावर तिला घेऊन पुन्हा दुकानात आले. पुढे तिच्या अंतकाळी देखील 5-6 दिवस त्यांनी तिच्यासाठी खूप धावपळ केली. तिने देह ठेवल्यावर स्वतः तिला अग्नी दिला. त्या दिवशी दुकानात आल्यावर म्हणाले, आज लेले बाबांना दिलेल्या वचनातून आणि त्यांच्या ऋणातून मुक्त झालो. आत्ता बहीण चौकामध्ये मिलन फोटो स्टुडिओ होता. त्याचे मालक भिकुभाई पांगारकर हे पूजनीय स्वामीजींच्या दुकानात येत असत. एकदा त्यांनी स्वामीजींच्या घरी असलेल्या माऊलींच्या मूर्तीचा, स्वामी स्वरूपानंदांचा तजवीरीचा आणि स्वामी माधवनाथांचा असे 3 फोटो काढले. तिनही फोटोंच्या प्रती घेऊन ते दुकानात आले. स्वामीजींना ते फोटो दिले. स्वामीजींनी तिनही फोटो मस्तकी लावले. मग एक एक फोटो पाहिला. माऊलींचा फोटो सर्वांना दाखवत ते म्हणाले, हे पहा नानोबांचे डोळे किती अलिप्त आहेत, जगातल्या यच्छयावत सुख दुःखांपासून ते अलिप्त आहेत. नंतर स्वामी स्वरूपानंदांचा फोटो दाखवला, म्हणाले या डोळ्यांमध्ये जगातल्या दुःखांबद्दल अत्यंत कारुण्य भरलेलं दिसतंय. आणि शेवटी माधवनाथांचा फोटो दाखवत म्हणाले, या डोळ्यांमध्ये फक्त आनंद आहे, जगामध्ये दुःख आहेच कुठे, फक्त आनंदच तर आहे असा भाव या डोळ्यांमध्ये आहे. खरंच सर्व ठिकाणी सर्व काळी एक आनंदमय परमात्माच ओतप्रोत भरून राहिला आहे असाच त्यांचा भाव होता. त्यांच्याच एका अभंगात म्हटल्याप्रमाणे, आनंद निर्भर आम्ही सर्व काळ, खेळतो गोपाळ आम्हा सवे, असंच त्यांचं जीवन होतं. आणि त्यांच्या संगतीत राहणाऱ्यालाही त्या आनंदाचा स्पर्श झाल्याखेरीज राहत नसे. मला 77 साली अनुग्रह झाला श्रावण पौर्णिमेला, त्यानंतरची पहिली गुरुपौर्णिमा. त्या काळात गुरुपूजन फक्त एकच दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशीच होत असे. बागेश्वर निवासमध्ये पूजन चालू होतं. साधक आल्यावर स्वामीजींचं पूजन करून समोरच बसत होते. मीही पूजन केलं. नैवेद्यासाठी आणलेल्या पेढ्याच्या पुढ्यातला एक पेढा मी त्यांच्या हातात दिला. तो हातात घेऊन स्वामीजी म्हणाले, नाना पेढा असा नसतो काही द्यायचा. मग त्या पेढ्याचा एक कंदर तुकडा त्यांनी स्वतः खाल्ला आणि उरलेला पेढा मला भरवला आणि म्हणाले, असा द्यायचा पेढा. पुढे अनुग्रहाला एक वर्ष झालं म्हणून पूजनासाठी येण्याची इच्छा मी प्रकट केली. स्वामींनी सकाळी 8 वाजता मला बोलवलं. पूजा झाल्यावर त्यांनी आत्मप्रभा हा ग्रंथ उघडून माझ्या हातात दिला आणि एक परिच्छेद वाच असं सांगितलं. फलप्राप्तीविषयी घाई अथवा निराशा दोन्ही नको असा तो परिच्छेद होता. वाचून झाल्यावर म्हणाले, आता मला दुकानात जायचं आहे, तुला वेळ असेल तर तसा इथेच ध्यानाला बैस, जाताना सरला त्यांना सांगून जा म्हणजे झालं. मी ध्यानाला बसलो. थोड्या वेळाने स्वामींनी स्वतः माझ्या मागे एक तक्क्या ठेवला, दार लावून घेतलं आणि ते दुकानात गेले. अर्ध्या तासाने उठून मी मातोश्रींना सांगितलं. त्यांनी रव्याची खीर मला खायला घालूनच पाठवलं. स्वामीजींकडे मी यायला लागल्यानंतर प्रथमच 1 ऑक्टोबरचा दिवस आला होता. हा स्वामीजींचा जन्मदिन आहे हे त्यावेळी माहीत नव्हतं. नित्यप्रमाणे रात्री प्रवचनाला गेलो. प्रवचन झाल्यावर स्वामीजी म्हणाले, आज या देहाला 7 वर्ष पूर्ण झाली. घरातच थोडं होम हवन झालं. काही साधकांनी मला शुभेच्छा दिल्या. तुमच्या या प्रेमाचा मी अत्यंत ऋणी आहे. गेली 40 वर्ष मी संसार केला। मला एक मुलगा, 3 मुली आणि 9 नातवंड आहेत, पण मी संसारी नाही। 36 वर्ष मी दुकानदारी केली, पण मी दुकानदार नाही। 20 वर्ष मी प्रवचन केली, पण मी प्रवचनकार नाही। आपल्या देह मनोबुद्धीपासून आणि त्यांच्या कार्यांपासून आपण अत्यंत आलिप्त आत्मरूप आहोत, हेच त्यांना नेहमी सांगायचं असेल। मी बँक ऑफ इंडियाच्या पाषाणगड शाखेत काम करीत असे, सायकलवर जात येत असे। एकदा सुषमला ते म्हणाले, नाना एखादी स्कूटर का नाही घेत, घेऊन टाक म्हणा, पेट्रोलचे पैसे लागले तर माझ्याकडून घे। महिन्याभरातच मी स्कूटर घेतली, मला चालायला येत नव्हतीच। तेव्हा सद्भक्त पंकज दादाच माझ्याबरोबर स्कूटर घ्यायला आले होते। स्कूटर आधी ज्योती क्लॉक स्टोअर्स इथे गेली। स्वामीजी स्वतः दुकानाच्या दाराशी आले, स्कूटर पाहिली, समोर फडके यांचे गॅरेज होते। तेव्हा फडके काकांना बोलावून स्वामीजींनी स्कूटर चालवून बघायला सांगितलं। त्यांनी स्कूटर चालवून गाडी आणि इंजिन इतकं मारायचं सांगितलं। पुढे 1-2 महिन्यांनी एका शनिवारी दुपारी श्री खांडेकरांच्या घरच्या केंद्रात मी गेलो होतो। सगळी मंडळी गेल्यावर जाईपर्यंत मला त्यांनी थांबायला सांगितलं। मग म्हणाले, तू गाडी आणलीस का, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे। स्वामीजी स्कूटरवर बसणार म्हणून मला खूप आनंद झाला, पण भीतीही वाटत होती। स्कूटरवर बसता बसताच म्हणाले, जोरात चालवायचे नाही, 5-50 फुटच पुढे गेलो तोपर्यंत त्यांनी मागणं सुरू केलं, कमी कर कमी कर, 20 स्पीडनी चालवायचे, आपल्याला काही दांडल नाही। सर्व रोडवरील एका ऑफिसमधून त्यांचं काम झाल्यावर पुन्हा आम्ही बागेश्वर निवासपर्यंत आलो। छान चालला दिस हा, असं म्हणत स्वामीजी उतरले। तो छोटासाच प्रवास अगदी अविस्मरणीय झाला। आजही स्कूटर चालवताना ते मागे बसले आहेत असंच मला नेहमी वाटतं। आपल्या केंद्रातील एका साधिकेच्या घरी माझी पत्नी आणि मी गेलो होतो, तेव्हा तिथल्या घरमालकीन बाई आल्या होत्या। त्या म्हणाल्या, ही जागा बघायला ही मंडळी आली, त्यावेळी त्यांच्याबरोबर स्वामीजी आणि सर्व सरलाताई सुद्धा आल्या होत्या। त्यावेळी ते स्वामी आहेत हे मला माहीत नव्हतं। आम्ही घराला कुलूप लावून बाहेर गेलो होतो, तेव्हा आमची वाट पाहत स्वामीजी बाहेर ओट्यावर अर्धा पाऊण तास बसून होते। नंतर ओळख झाल्यावर स्वामीजी, आमच्यामुळे आपल्याला बाहेर थांबून जावं लागलं, याबद्दल वाईट वाटतंय, असं मी म्हणाले। तेव्हा स्वामीजी म्हणाले, अहो आम्ही भक्तांसाठी काय वाटेल ते करतो। 5000 वर्षांपूर्वी आम्ही उष्टी खरकटी काढली, अर्जुनाचे घोडे आखले, त्यांना खरारा केला, दृश्य डोळ्यांपुढे आणा तसे असेल ते, भक्तांच्या प्रेमाला आम्ही विकले जातो, असे होते स्वामीजी। नारद महर्षींनी म्हटल्याप्रमाणे प्रेम कार्यम प्रेमैव कार्यम हेच त्यांचं जीवन होतं। ते म्हणत की, तुम्हाला जर कोणी विचारलं की स्वामींनी तुम्हाला काय दिलं, तर खुशाल सांगा की त्यांनी प्रेमच दिलं, बाकी ज्ञान योग वगैरे ते विसरलं तरी चालेल। त्यांच्या एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे, माधवाची ऐशी स्थिती जमा जाणं येणा, अपूर्ण मनाशी पूर्ण केज येणा, प्रेमरंगी परी त्यांच्या रंगीनिया गेलो। मी जेव्हा ज्ञानेश्वरी दासबोध एकनाथी भागवत भावार्थ रामायण असे ग्रंथ खरेदी केले, तेव्हा दरवेळी स्वामीजींनी त्यावर आशीर्वाद लिहून स्वाक्षरी केली, प्रत्येक ग्रंथावर एखादी ओळीही लिहून दिली। भावार्थ रामायणाच्या एका भागावर त्यांनी लिहिलं होतं, संसार मी या सुखी दुःखी या सता आठवे रघुनाथाते। प्रभू रामचंद्र स्वामीजींच्या रूपाने आपल्या जीवनात अवतरले होते, त्यांचा आठव त्यांचं स्मरण नित्य असावं एवढंच त्यांच्या चरणाशी मागून मी थांबतो। श्रीराम समर्थ।
सद्भक्त नानाच्या या स्मरणाने आपल्या डोळ्यासमोर स्वामीजी जसे तसे उभे राहिले। स्वामीजी दुकानामध्ये स्वरूपानंदांबद्दल कधीतरी बोलत असत। स्वरूपानंदांना आम्ही कोणीच बघितलेलं नव्हतं, पण स्वरूपानंद कसे असतील हे हुबेहूब आमच्या डोळ्यासमोर स्वामीजींच्या त्या ऐकण्यामधनं बोलण्यामधनं भावून जात असे। तशाच पद्धतीने मोठे स्वामीजी मकरंदनाथांच्या कृपेनी इथल्या आठवणींच्या कार्यक्रमामुळे आपल्या सर्वांच्या समोर उभे राहतात। आता सद्भक्त सौ लीमा कार्लेकर अभंग सादर करतील।
त्रिभंगी दहुडा त्रिभंगी दहोडा ठाणा मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे गोविंद वो माये गोपाळू वो गोविंद वो माये गोपाळू वो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंद वो परमानंद वो कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे सावळी सगुण सकळा जीवांचे जीवाना सावळी सगुण सकळा सावळी सगुण सकळा सावळी सगुण सकळा जीवांचे जीवाना घनानंद मूर्ती पाहता हर पल माना हर पल माना कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे शून्य सावर जंगम व्यापुनी राहिला का राहिला का बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सका विठ्ठलू सका कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे वाजवितो आहे वाजवितो आहे
त्या सावळ्याची बासरी भक्तांनी ऐकली असेल नसेल स्वामीजी म्हणतात मी त्या बासरीचं खूप वेळा वेध लावून स्मरण करतो आहे पण मला असं वाटतं की भागेश्वर निवासमध्ये ते जेव्हा आम्हाला सकाळी ध्यानाला बोलवत असत रविवारी आम्हाला सांगायचे 6:05 यायचं आणि ते मात्र 6 बसलेले असत दार थोडं तिरकं उघडं ठेवलेलं असे हळूच आत जाऊन बसलं की स्वामीजींच्या सोहम श्वासाचे आवाज मात्र ऐकू यायचे आणि मला असं वाटतं तीच ती बासरी आम्ही कितीतरी वेळा ऐकलेली आहे असं वाटायचं आपले श्वास नाही घेतले तरी चालतील त्यांच्याच श्वासावर आपण ध्यान करूयात अतिशय हृदयंगम असे ते दिवस होते मुंबईहून पुण्यामध्ये आले स्वामीजींकडे माया अपार्टमेंटमध्ये भेटायला म्हणून आले साई भक्त असलेलं हे कुटुंब स्वामीजींच्या शब्दावर विसावलं विश्वासलं आणि आपलं सगळं सोडून स्वामीजींच्या अवतीभोवती राहणं काय असतं हे जिने अनुभवलेलं आहे ती सद्भक्त प्रमोदिनी आता तिच्या आठवणींच्या रुपाने स्वामीजींचं स्मरण करेल
श्रीराम स्वामी माधवनाथाय नमः स्वामी मकरंदनाथाय नमः नमः शांताय दिव्याय सत्य धर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय माधवाय नमो नमः। आज गुरु पौर्णिमा। प्रत्येक शिष्याच्या जीवनात गुरु पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे, कारण सद्गुरु शिष्याच्या जीवनात प्रवेश करतात आणि त्याचं जीवन आमूलाग्र बदलून टाकतात। पण स्वामी माधवनाथांच्या शिष्यांच्या बाबतीत मात्र गुरु पौर्णिमेला द्विगुणित महत्व आहे, कारण गुरु पौर्णिमा हा स्वामीजींचा पवित्र स्मृतिदिन आहे। आज स्वामीजींच्या आठवणींना उजाळा देताना पूर्वीचा सारा स्मृतीपटच डोळ्यासमोर येतो। स्वामीजींनी अगदी अनपेक्षितच मला अनुग्रहित केलं आणि माझा अंगीकार केला। त्यानंतर 15 ऑगस्ट 1987 स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आम्ही मुंबईहून आलो होतो। कार्यक्रम संपल्यावर स्वामीजींनी आम्हाला त्यांच्या घरी नेलं। दादा, वहिनी आणि मी आम्ही तिघांची सर्व चौकशी केली। नंतर स्वामीजी माझ्याकडे पाहून म्हणाले, हिला इथे राहता येईल। मी त्यापूर्वी कधीच माझ्या कुटुंबापासून दूर राहिले नव्हते। पुण्यात माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं। मला पुण्याची काहीच माहिती नव्हती। मला अशा अनोळखी शहरात एकटीने राहायचं या कल्पनेनेच मी घाबरून गेले। भीतच मी म्हटलं, मुंबईला माझे मेडिकल स्टोअर आहे, ते सोडून मी इथे कशी राहणार। त्यावर स्वामीजींनी दादाला विचारलं, ही इथे राहिली तर तू मेडिकल स्टोअर बंद करू शकशील का? दादा म्हणाला, हिचं कल्याण होणार असेल तर मी मेडिकल स्टोअर बंद करेन। स्वामीजी माझ्याकडे पाहून म्हणाले, हे बघ, मुंबईत मेडिकल स्टोअर चालवलंस तर तुला भरपूर पैसे मिळतील आणि इथे येऊन राहिलीस, साधना केलीस तर तुला परमेश्वर मिळेल। मी तुला परमेश्वर मिळवून देईन। बोल, तुला काय पाहिजे, पैसा की परमेश्वर? मी म्हटलं, परमेश्वर। स्वामीजी लगेच म्हणाले, झालं तर मग तू आजपासून इथेच राहायचंस। मी म्हटलं, पण मी इथे राहण्याच्या तयारीने आले नाही। माझ्याजवळ काहीच सामान नाही, फक्त 2 साड्या आहेत। त्यावर स्वामीजी म्हणाले, हे पुणे आहे, इथे सर्व काही मिळतं। मी म्हटलं, पण मी पुरेसे पैसे देखील आणलेले नाहीत। स्वामीजी म्हणाले, मी देईन तुला खर्चाला लागतील तेवढे पैसे। मी तुला इथे काहीही कमी पडू देणार नाही, पण आजपासून तू इथेच राहायचंस। हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं। दादा वहिनीचे डोळेही पाणावले। तेव्हा दादाच्या खांद्यावर हात ठेवून स्वामीजी म्हणाले, तू काळजी करू नकोस, आजपासून हिची सारी जबाबदारी मी घेतली। मी शेवटपर्यंत हिची काळजी वाहीन, तुम्ही दोघांनी निश्चिंत रहा। त्या दिवसापासून मी पुण्यात राहू लागले। पुढे नवरात्र जवळ आली। घटस्थापनेच्या 2 दिवस अगोदर मी स्वामीजींना म्हटलं, आमच्या घरी नवरात्र असतात, घट बसतात, तेव्हा मला मुंबईला जायला हवं। त्यावेळी स्वामीजी काहीच बोलले नाहीत, पण नंतर मला म्हणाले, रोज सकाळी बरोबर 8 वाजता सरलातही मला बदामाचं दूध प्यायला देतात। एक ग्लास दुधात 2 बदाम उगाळून लावतात। घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत रोज सकाळी तू बदाम लावलेलं दूध मला आणून द्यायचंस, करशील एवढं माझ्यासाठी? मी आनंदानेच हो म्हटलं। दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्वामीजी मला म्हणाले, आज तुझी देवी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे, 10 दिवस रोज तू तिला बदामाचं दूध आणून देत होतीस ना। पुढे 1988 रामनवमीचा उत्सव आला। उत्सवाला दादावही पुण्यात आले होते आणि पुढे 8 दिवस ते इथेच राहिले होते। रामनवमीनंतर 4थ्या दिवशी अनंग त्रयोदशीचा दिवस होता, तो रविवार होता। सकाळचं केंद्र माया अपार्टमेंटमध्ये झालं। दादा, वहिनी आणि मी स्वामीजींना नमस्कार केला। आमच्या अगोदर एका साधकाने नमस्कार करताना स्वामीजींना आंबे दिले होते, त्यातला एक आंबा स्वामीजींनी आम्हाला प्रसाद म्हणून दिला। खरं तर आम्ही तेव्हा आंबे खात नव्हतो। बरोबर 2 वर्षांपूर्वी 1986 अनंग त्रयोदशीच्या दिवशी माझी आई गेली होती आणि त्या दिवसापासून आम्ही आंबा कायमचा सोडला होता। यापुढे कधीच आंबा खायचा नाही आणि घरातही आणायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं। स्वामीजींनी केंद्रातून त्यांच्या घरात जाताना आम्हा तिघांना त्यांच्या बरोबर घरी बोलावलं। स्वामीजींच्या खोलीत स्वामीजी पलंगावर बसले होते आणि आम्ही तिघे खाली गालिचावर बसलो होतो। स्वामीजी सगळ्या त्यांना म्हणाले, रत्नागिरीहून आलेले ते आंबे कापूना यांच्या करता। आम्ही म्हटलं, आम्ही आंबा खात नाही। त्यावर स्वामीजी आश्चर्याने म्हणाले, तुम्ही आंबे खात नाही? त्यावर दादा म्हणाला, स्वामीजी तसं नाही, आम्ही पण आंबे खात होतो, पण 2 वर्षांपूर्वी माझी आई गेली तेव्हापासून आम्ही सर्वांनी कायमचा आंबा सोडला। एवढ्या सल्लातही एका मोठ्या ताटात आंब्याच्या फोडी घेऊन आल्या आणि त्यांनी ते ताट आम्हा तिघांच्या मध्ये ठेवलं। पलंगावर बसलेले स्वामीजी उतरून खाली गालिचावर आमच्या शेजारी येऊन बसले आणि म्हणाले, ठीक आहे, तुमची आई गेली म्हणून तुम्ही आंबा सोडलात ना, मग आता ही दुसरी आई मिळाली म्हणून आजपासून तुम्ही तिघांनी आंबा खायचा। सद्गुरु ही शिष्याची आईच असते म्हणून तर सद्गुरूंना माऊली म्हणतात। जन्मदाती आई गेली म्हणून तुम्ही आंबा सोडलात, पण आता मोक्षदाती सद्गुरू माऊली मिळाली म्हणून आजपासून तुम्ही तिघांनी आंबा खायचा आहे। असं म्हणून स्वामीजींनी समोरच्या ताटातल्या आंब्याच्या सर्व फोडी स्वतःच्या हाताने अगदी आईच्या मायेने आम्हा तिघांना भरवल्या। नंतर स्वामीजी म्हणाले, मी मघाशी तुम्हा तिघांना प्रसाद म्हणून दिलेले आंबेही तुम्ही खा, आता दुपारी इथे माझ्या बरोबर जेवूनच तुम्ही घरी जा। जेवणात आमरस होता। स्वामीजींनी आम्हाला आग्रह करून आमरस खाऊ घातला। दादाला तर स्वतःच्या वाटीतला आमरस स्वामीजींनी स्वतःच्या हाताने भरवला। यानंतर दरवर्षी आंब्याच्या मोसमात जेव्हा जेव्हा दादा पुण्यात असे तेव्हा प्रत्येक वेळी स्वामीजी दादाला स्वतःबरोबर जेवायला ठेवून घेत आणि आंबा किंवा आमरस स्वतःच्या हाताने दादाला भरवत। हा नेम अगदी शेवटपर्यंत स्वामीजींनी सांभाळला। स्वामीजींच्या सहवासात आमचे दिवस खूपच आनंदात जात होते। स्वामीजींचं आध्यात्मिक कार्यही आता खूपच बहरलं होतं। तन मन धन झोकून देऊन स्वामीजी कार्यमग्न होते। 70 नंतरही देहाची पर्वा न करता स्वामीजी इतरांकरता जिजत होते। या साऱ्याचा परिणाम शरीरावर व्हायचा तो झालाच। 29 ऑक्टोबर 1991 स्वामीजी अर्धांगवायूने आजारी झाले, पण स्वामीजी डॉक्टरांना बोलावू देत नव्हते। देवाऱ्यातल्या ज्ञानोबा स्वामी स्वरूपानंद आणि रामचंद्रांकडे पाहून स्वामीजी म्हणाले, हेच माझे डॉक्टर, देहालाही असं व्हायचंच, या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथ ऐसा नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे। मग स्वामीजी मला म्हणाले, ती समोरची ज्ञानेश्वरी आण, 8वा अध्याय 27वा श्लोक आणि त्यावरच्या ओव्या वाज। ओव्या होत्या, तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो, ऐसिया बोधाचे नि सुरवाळे मार्गामार्गाचे साकडे तया सोहम सिद्धा न पडे योगियासी। स्वामीजी म्हणाले, हा देह असो अथवा नसो आम्ही केवळ ब्रह्मच आहोत। थोडा वेळ थांबून स्वामीजी पुढे म्हणाले, मला आता कसलीच चिंता नाही, माझी तर नाहीच, पण हे कार्यही ही मुलं व्यवस्थित सांभाळतील, माझं काम आता संपलं। त्या रात्री स्वामीजींना दुसरा अटॅक आला। दुसऱ्या दिवशी स्वामीजींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। पुढे 15 दिवसांनी स्वामीजी घरी आले, पण नंतर वर्षभरातच 1992 स्वामीजींचं पोटाचं मोठं ऑपरेशन करावं लागलं। त्यांच्या आतड्याला पीळ पडला होता, तातडीने संध्याकाळीच मोठी शस्त्रक्रिया करावी लागली। दुसऱ्या दिवशी पहाटे भूल उतरून स्वामीजी शुद्धीवर येऊ लागले। त्याच सुमारास डॉक्टर सरदेसाई पहाटेसच स्वामीजींना पाहायला हॉस्पिटलमध्ये आले होते। डॉक्टरांना पाहून स्वामीजी सुहास्य वदनाने म्हणाले, डॉक्टर साहेब शुभ प्रभात। डॉक्टर आश्चर्यचकित होऊन म्हणाले, एवढ्या मोठ्या ऑपरेशन नंतर भूल उतरताच असं सुहास्य वदनाने डॉक्टरांनाच शुभ प्रभात म्हणणारा पेशंट मी आजवर पाहिला नव्हता। नंतर स्वामीजींना तपासून डॉक्टरांनी पुढे 2 दिवसांसाठी स्वामीजींना वेदनाशामक इंजेक्शन्स आणि गोळ्या देण्यास नर्सला सांगितलं। तेव्हा स्वामीजी म्हणाले, डॉक्टर साहेब माझ्यावर एक उपकार करा, मला कोणतेही वेदनाशामक औषध देऊ नका, मी साऱ्या वेदना सहन करेन। स्वामीजींच्या या विनंतीने डॉक्टरांना आश्चर्याचा दुसरा धक्का बसला, पण डॉक्टरांनी स्वामीजींची ही विनंती मान्य केली। पुढे 2 दिवस स्वामीजींनी हसत हसत साऱ्या वेदना सहन केल्या। दुपारी पुन्हा डॉक्टर स्वामीजींना तपासायला आले। तेव्हा स्वामीजी म्हणाले, डॉक्टर साहेब आपण ऑपरेशनच्या वेळी मला भूल दिली होती ना? डॉक्टर म्हणाले, हो, आणि तिने सर्व शरीरालाच भूल दिलेली होती, का बरं? स्वामीजी म्हणाले, भूल दिल्यानंतरही माणसाची जाणीव शाबूत असते का? डॉक्टर म्हणाले, शक्यच नाही। भीती, दुःख, वेदना अशी कोणतीही जाणीव होऊ नये म्हणून तर आम्ही भूल देतो। स्वामीजी म्हणाले, पण मला मात्र भूल दिल्यानंतरही ऑपरेशनच्या काळात 2 जाणीवा स्पष्टपणे होत्या। पहिली म्हणजे माझ्या मस्तकाकाशात मी सच्चिदानंद आत्मा आहे ही जाणीव मला होती, माझं अस्तित्व माझ्या मस्तकाकाशात जाणवत होतं। दुसरं म्हणजे तुम्ही माझ्या पोटाचं ऑपरेशन करीत आहात, भाकरी कापावी तसं शस्त्राने माझं पोट कापत आहात, नंतर ते शिवत आहात, हे सारं मला स्पष्टपणे जाणवत होतं। पण तिथे दुखत मात्र नव्हतं, कोणतीही वेदना होत नव्हती। नंतर मला ऑपरेशन थिएटरमधून उचलून बाहेर आणण्यात आलं। इथपर्यंत सर्व काही मला समजत होतं। डॉक्टर साहेब मी हे सारं अगदी सत्य सांगतोय। यावर डॉक्टर म्हणाले, तुमच्या बाबतीत काहीच अशक्य नाही। आमची भूल ही फक्त देहावर परिणाम करते, पण देहाच्या पलीकडच्या शक्तीवर तिचा परिणाम होऊ शकत नाही। तुम्ही खरंच खूप महान आहात आणि तुम्ही जे काही आता सांगितलं तेही अगदी सत्य आहे। पुढे स्वामीजींची तब्येत सुधारली आणि स्वामीजी घरी परत आले। मातोश्री सरलातही स्वामीजींबरोबर सतत अगदी सावलीसारख्या असायच्या। स्वामीजींच्या प्रत्येक कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता। स्वामीजींच्या या 2 मोठ्या आजारपणात सरलातांनी त्यांची खूप सेवा केली। त्या सतत स्वामीजींच्या सोबतच राहिल्या। पुढे दिवसेंदिवस स्वामीजींचं शरीर मात्र थकतच होतं। अखेर 1996 ची गुरुपौर्णिमा जवळ आली। गुरुपौर्णिमेच्या पूजा सुरू झाल्या। एक दिवस दुपारी खोली चौफेर नजर फिरवीत स्वामीजी म्हणाले, ही खोली मी अगदी माझ्या मनाप्रमाणे सजवली आहे, हे सगळं इथेच राहील, तुम्ही सगळे असेच इथे येत राहाल, फक्त स्वामी इथे नसतील। पूजा सुरू असताना रविवारी स्वामीजींच्या 3 कन्या स्वामीजींच्या घरी होत्या। सरलातांनी 3 मुलींना द्यायला गुरुपौर्णिमेनिमित्त सोन्याच्या बांगड्या केल्या होत्या। सुधाताई लगेचच त्यांच्या घरी जाणार होत्या। गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना पुन्हा येता येणार नव्हतं, म्हणून सरलाताईंनी स्वामीजींना विचारलं, सुधासाठी केलेल्या बांगड्या तिला आत्ताच देऊ का? सुरेखा आणि प्रतिभाला नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी देईन। त्यावर स्वामीजी लगेच म्हणाले, गुरुपौर्णिमा कोणी पाहिजे? तुला जे काही द्यायचं असेल ते आत्ताच देता तिघींना। स्वामीजी नेहमी म्हणायचे, मी इच्छामरणी आहे, यमराजांनीच मला तसं वरदान दिलं आहे। गुरुवार 25 जुलै दुपारी स्वामीजी बोलता बोलता मला म्हणाले, तुझ्या साईनाथांनी केव्हा देह ठेवला? 80 वर्षीच ना, मग मला पण आता 1 ऑक्टोबरला 80 वर्ष लागणार. मी विषय बदलतच म्हटलं, स्वामीजी उद्या दादा वहिनी अपर्णा येणार आहेत, शनिवार रविवार इथे राहतील आणि रविवारी दुपारी मुंबईला परत जातील. स्वामीजी म्हणाले, शनिवारी आषाढी एकादशी आहे, त्याच दिवशी तुम्ही पूजा करून घ्या. प्रकाश रविवारी जाणार आणि मंगळवारी गुरुपौर्णिमा आहे, लगेच 2 दिवसांनी पुन्हा इथे येणार. मी म्हटलं, नाही, कार्यक्रम पुढच्या रविवारी आहे ना, पुढच्या शनिवारी दादा येईल. स्वामीजी म्हणाले, असं म्हणतेस, बघ बाबा, मला यावेळी प्रकाशजवळ खूप बोलायचं आहे. मंगळवारी गुरुपौर्णिमेला प्रकाश मला इथे हवा आहे. मी म्हटलं, मग मी दादाला मंगळवारपर्यंत इथे राहायला सांगते. स्वामीजी म्हणाले, नको, सध्या त्याला काहीही सांगू नकोस, त्याला काम असेल तिथे. मी सांगितलं तर तो सारी कामं टाकून इथे थांबेल, पण तसं नको. साईनाथांनी नाही का त्यांच्या अंतकाळी समोरच्या सर्वांना त्यांच्या कामाला पाठवलं होतं. मी म्हटलं, पण ते आता इथे कशाला? स्वामीजी म्हणाले, ते आता तुला काय सांगू. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हटलं, स्वामीजी तुम्ही पुन्हा असं बोलता, मला खूप भीती वाटते. स्वामीजी म्हणाले, भीती कसली, सगळे संत कधी ना कधी गेलेच या जगातून, मी 79 वर्ष राहिलो. मी म्हटलं, तुम्ही आम्हाला 100 वर्ष हव्या. स्वामीजी एकदम हसतच म्हणाले, बस फक्त 100 वर्षच पाहिजे ना. मी म्हटलं, तसं नाही, कमीत कमी 100 वर्ष तरी हवे आहात. स्वामीजी म्हणाले, माझी पण इच्छा 100 वर्ष जगण्याचीच होती, पण आता हे शरीर साथ देत नाही. 79 वर्ष या शरीराकडून मी उदंड श्रम करून घेतले, आता ते माझ्या विरुद्ध बंड पुकारत आहे. आजपर्यंत मी शरीराला माझ्या स्वाधीन ठेवलं, आता यापुढे मी त्याच्या स्वाधीन होऊन राहू का? अलीकडे सगळं अंग दुखतं, ठणकतं. हे शरीर ताब्यात आहे तोवरच जगावं माणसाने, नुसतं लोळत पडण्यात काय अर्थ आहे? मी म्हटलं, स्वामीजी तुम्ही या पलंगावर झोपून राहिलात तरी चालेल, तुम्ही समोर आहात याचाच आनंद आहे इथे सर्वांना, पण आम्हा सर्वांसाठी तरी तुम्ही इथे राहायला हवं. स्वामीजी म्हणाले, आता तुला असं वाटतंय माझ्यावरच्या प्रेमापोटी, पण तूच विचार कर, स्वामी असे लोळा गोळा होऊन या पलंगावर पडलेत, त्यांना दोड बोलता येत नाही, स्पष्ट दिसत नाही, त्यांचे हातपाय चालत नाहीत, शरीर काम करत नाही, स्मरणशक्ती गेली आहे, आणि तरीही नुसते पडून आहेत, तर ते तुला तरी पाहावेल का? एका रुबाबात आजवर जगलेले स्वामी असे केवळ आणि झालेले तुला खरंच पाहावेल का? विचार करून पहा. आता अलीकडे तूच पाहतेस ना माझं शरीर किती क्षीण झालेलं आहे, हे आता आणखीन फार दिवस टिकवणं शक्य नाही. हे सारं ऐकून मला रडूस कोसळलं. डाव्या हाताने हळूवार माझे अश्रू पुषित स्वामीजी म्हणाले, एक गोष्ट करशील माझ्यासाठी? मी म्हटलं, सांगा, काय करू? स्वामीजी म्हणाले, मी आता तुझ्याजवळ जे बोललो ते इथे कुणाजवळही बोलू नकोस, नाहीतर आकांत होईल इथे मी जिवंत असतानाच. मी इथे असेपर्यंत कोणाजवळही हे सांगू नकोस, करशील ना एवढं माझ्यासाठी? शुक्रवार 26 जुलै दुपारी स्वामीजी म्हणाले, मला आता काहीही झालं तरी मला हॉस्पिटलमध्ये न्यायचं नाही, मला इथे घरातच ठेवायचं, मला दुसरं तिसरं काहीही होणार नाही, शेवटी मी हार्ट अटॅकनेच जाणार आणि हसत हसत जाणार, माझी कुठेही समाधी बांधायची नाही, ही खोली, हा पलंग, हीच माझी समाधी, या पलंगावरच मी शेवटचा श्वास घेणार. सोमवार 29 जुलै स्वामीजींनी सकाळच्या पूजा त्यांच्या घरी पलंगावर झोपूनच स्वीकारल्या, त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना उद्देशून स्वामीजी म्हणाले, पुढच्या वर्षीपासून मात्र गुरु पौर्णिमेच्या पूजेच्या वेळी समोर केंद्रात आसनावर माझा फोटो ठेवायचा आणि फोटो समोर पादुका ठेवून सर्वांनी त्यांचीच पूजा करायची आहे। रोज रात्री स्वामीजींना हार्टची एक गोळी घ्यावी लागे। सव्वाळी रात्री मी ती गोळी आणि पेल्यातून पाणी स्वामीजींना द्यायला गेले तेव्हा स्वामीजी म्हणाले, आज नको ती गोळी, काही उपयोग नाही आता त्या गोळीचा, मी झोपतो। त्यावर मी म्हटलं, गोळी न घेऊन कसं चालेल, प्लीज माझ्यासाठी घ्या ना गोळी। थोडा वेळ विचार करून स्वामीजी म्हणाले, बरं चल दे ती गोळी, उद्या तुला वाटायला नको की मीच गोळी दिली नाही म्हणून। असं म्हणून स्वामीजींनी ती गोळी घेतली। मंगळवार 30 जुलै गुरु पौर्णिमेचा दिवस। स्वामीजींच्या अंगात ताप होता, तरीही सकाळी अंगाला तेल लावून स्वामीजींनी स्नान केलं। स्वामीजींचं आवरण्यासाठी सल्लाताई बाथरूम मध्ये गेल्या। गडबडीत त्यांनी पंचा थोडा खाली गुंडाळला। ते पाहून स्वामीजी म्हणाले, अगं हे काय सल्लाताई, पंचा सुटला ना? असं म्हणून ते एकदम हसू लागले। सल्लाताई सुद्धा हसू लागल्या। मग सल्लाताईने पंचा नीट गुंडाळला, पण स्वामीजी मात्र हसतच होते। बाथरूमच्या दरवाजाच्या कडीला धरून हसत हसतच ते एकदम जोराने उठले आणि लगेच खाली कोसळले। तेव्हाच त्यांना हार्ट अटॅक आला असावा। तिथून उचलून त्यांना त्यांच्या खोलीत पलंगावर आणून सोपवण्यात आलं। त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू होता, हृदयाचे ठोके मंद होते। स्वामीजींच्या तोंडातून एक आवाज येत होता, पण ती गरगर नव्हती, तर सोहमच्या श्वासाचा ध्वनी होता। ताबडतोब स्वामीजींना ऑक्सिजन लावण्यात आला। बराबर डॉक्टरांना फोन करण्यात आले, पण गटाखाली झाकलेली ज्योत सहजच शांत व्हावी तसं सर्व काही शांत झालं। थोड्याच वेळात तज्ज्ञ डॉक्टरांनी येऊन तपासलं आणि मान हलवली, सारं काही संपलं होतं। गुरु पौर्णिमेच्या पवित्र दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान करून शुचिर्भूत होऊन स्वामीजींनी त्यांच्या सद्गुरूंची पूजा बांधली होती। हा देव त्यांना अर्पण करून स्वामीजी आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंशी पूर्णत्वाने एकरूप झाले होते, विश्वात्मक झाले होते। हरिओंत
आपल्या सर्वांना भावविभोर करून टाकणाऱ्या या स्वामीजींच्या आठवणी, हे त्यांचं पुण्यस्मरण असंच आपल्या अंतःकरणात कायम ठेवून आपण त्यांच्या चिन्मय पादुकांचं पूजन आता करणार आहोत। सद्भक्त श्री शशांक महाजन आणि सौ अर्चना महाजन, स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री मधुराताईंबरोबर हे पूजन करतील। पूजनाचं निवेदन सद्भक्त डॉक्टर मृदुला पाटील करतील आणि शिवराम पंतांनी केलेल्या या पूजेच्या काव्याचं गायन सद्भक्त हर्षवर्धन जोशी हे करतील। स्वामीजींचं पुण्यस्मरण हे त्यांच्या आठवणीतून तर आपण सर्वांनी केलंच। 20 वर्षानंतर या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण त्यांना एक आश्वासन देऊयात, त्यांनी त्यांचा देह ज्याच्याकरता पोटेऱ्यासारखा झिजवला त्या बोधाचं स्मरण देखील त्यांच्या कृपेने आपल्या सर्वांना राहो अशी त्यांच्या चरणी विनंती करून आपण इथे थांबूयात। हरिओम तत्सत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। आजच्या या भावपूर्ण सोहळ्यातील एक उत्कट घडी आता मिळून घेतली आहे। आपल्या सर्वांचे परमप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या चिन्मय पादुकांचं पूजन आता आपण करणार आहोत। आपल्या सर्वांच्या हृदयात दाटून आलेले भाव या पूजनाद्वारे आता प्रकट होतील। आपल्या केंद्राच्या कार्यात सर्वतोपरी एकरूप झालेले सद्भक्त श्री सुचना महाजन आणि सौभाग्यवती डॉक्टर अर्चना महाजन हे दोघे आता आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींच्या पादुकांचं पूजन करतील। पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री सौ मधुराताई त्यांच्या समवेत या पूजनामध्ये सहभागी होत आहेत।
आपण सर्वजण या पूजनाशी अंतःकरणपूर्वक समरस होऊयात. या पूजेचे मंत्र सुद्धा मोठे भावपूर्ण आणि प्रेमळ आहेत. आपल्या केंद्रात नित्य येणारे आदरणीय श्रीरामबंध कुलकर्णी यांच्या प्रतिभेतून ते अवतरलेले आहेत. सद्गुरु सवनाच्या या बहारदार श्लोकांचे गायन सद्भक्त हर्षवर्धन जोशी आज करणार आहे. सद्गुरूंचं स्मरण, त्यांना आवाहन, त्यांचं पूजन आणि अखेरीस त्यांच्या चरणी आपलं समर्पण असं या पूजनाचं स्वरूप असेल. आपण सर्वजण प्रथम स्वस्थ चित्त आणि एकाग्र होऊयात. स्वामी माधवनाथांचं स्मरण करूया, त्यांना आठवूया. स्वामीजींचं ते तेजस्वी प्रेमळ रूप आजही आपल्या अंतःकरणात तेवत आहे. स्वामीजी आपले लीलाचरित्र आम्ही पाहतो तेव्हा असं जाणवतं की शोधित सत्वगुण लाभलेल्या आणि सात्विक वातावरणात वाढलेल्या आपल्याला बालपणापासूनच गीताध्ययनाचा छंद होता. मोठेपणी संसार आणि परमार्थ यांची अवेळ संगड आपण घातली. 40 वर्षांहून अधिक काळ अखंडितपणे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध यांच्या प्रवचनांचा आपण साक्षेप केला. स्वतः साधनेने समृद्ध होत आणि हजारो साधकांना प्रेरित करत स्वामी माधवनाथ या नावानं आपण विख्यात झालात.
होता बालपणी सुसंस्कृत तथा की हो बहु सात्विक संसारी रत दक्ष साधनी सुधा प्रौढत्विकी झाला माधवनाथ ज्ञान तुर्की कष्ट वर्षे 40 हो आम्हास कथिली गीतानी ज्ञानेश्वरी.
स्वामीजींचं पवित्र स्मरण आपण हृदयपूर्वक करत आहोत. स्वामीजी आपण नाथ संप्रदायाचे आधार्य झालात. सद्गुरु होऊन आम्हाला बोधाचे घास आपण प्रेमाने भरवत होता आणि अचानक एक दिवस आपल्या सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी देह समर्पित करून आपण अमृतत्वाला पोहोचलात आणि तो दिवसही निवडलात पवित्र असा गुरुपौर्णिमेचा. साक्षात परब्रह्माचा आविष्कार असणाऱ्या हे सद्गुरुदेवा आपला त्रिवार जय जयकार असो.
त्याती सद्गुरु स्वामीजी तुम्ही होता आम्हाबोधित गेला देह समयपणी गुरुपदी होवनियामृत होती की गुरुपौर्णिमाची दिनचा वैशिष्ट्य हो भावते जय हो जय गुरुनाथ दंडवत की ब्रह्म तुम्ही चते.
हे गुरुमावली आज तागायत हृदयस्थ होऊन आपण मोठ्या प्रेमाने आमचा सांभाळ करत आहात. आम्ही मात्र आपल्या ठाई संपूर्ण शरणागत होऊ शकत नाही. आमचा द्वैतभाव जाता जात नाही, परंतु आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र आम्ही द्वैतातच आपल्या चिन्मय पादुकांचं पूजन करण्यासाठी अगदी आतुर झालो आहोत.
आज मी तीस तिष्ठुनी रुदी आम्हास सांभाळत जातो ना परी द्वैत भाव अमुचा कीना आम्ही त्वगत आहे हो गुरुपौर्णिमेची तिथी किचाही दिनी आहो उत्सुक द्वैत भावी पूजण्या
हे गुरुराया, आता आपण सत्वर येऊन या पादुकांना धारण करावत. स्वामीजी, आपला तो कृपाशीर्वादासाठी उंचावलेला वरदा असत. साऱ्या विश्वातील कृपा ज्यात एकवटली आहे असे ते उलसे चमचमणारे डोळे. स्वामीजी, तुमच्या अस्तित्वानं आमची काया रोमांचित होत आहे. अष्टसात्विक भाव आमच्या ठाई दाटून येत आहेत. कंठ दाटून आल्यामुळे आम्ही आता काही बोलू शकत नाही.
या हो या गुरु श्री आता झड करी राहा उभे पादुकी हस्ते क्षेपित आशिषीय लहरी दृष्टी सवे कौतुकी येति अष्टहि भाव दाटुनियुरी मा बांधये घालता झाल्यानोरव सद्गदीत मुचा आम्हान ये बोलता.
भक्तांनी कळवळून साथ घालावी आणि भगवंतांनी येऊ नये हे कदापिही शक्य नाही. आपल्या सर्वांच्या प्रेमभरल्या नाकेला साथ देत आपल्या प्राणप्रिय स्वामी माधवनाथांचं अवतरण आता इथे झालेलं आहे. स्वामीजी, पवित्र मंगलमय अशा शंखनादानं आम्ही आपलं हृदयपूर्वक स्वागत करत आहोत. स्वामीजी, या चिन्मय पावलांच्या रूपानं आणि आपण आमच्या हृदयात अधिष्ठित व्हावं अशी आमची मनीषा आहे. आपल्या दिव्यस्पर्शाने या पादुका खरोखरीच चिन्मय झाल्या आहेत. हे सद्गुरुनाथा, पुन्हा पुन्हा जयघोष करत आता आम्ही पूजेला प्रारंभ करत आहोत. हे करुणाघन, आपल्या करुणेचा आता आमच्यावर आपण वर्षाव करावात.
आभीष्टित शंखनाद शुभ आहे की ते स्वागत शंखनाद शुभ आहे की ते स्वागत झाल्याचिंब पादुका दिसतते स्पर्शानी स्वच्चित।
आता षोडशोपचारांसहित
हो जई गुरुदेव घोषिता पूजे सारंभतो द्याशीर्वच वर्षवोनी करुणा आम्हीसे प्रार्थितो।
आता षोडशोपचारांसहित स्वामीजींच्या कोमल सुकुमार पावलांचं आपण पूजन करूयात। या पूजनामध्ये प्रथम शुद्धदकाना पावलांना पावलांचं प्रक्षालन करण्यात येत आहे। पंचामृतानं आणि शुद्धदकानं पुन्हा अवभृत स्नान आता पूर्ण झालं आहे। चंदनदंडाचं स्वस्तिक आता स्वामीजींच्या पावलांवर रेखाटण्यात येत आहे। जो देह चंदनासारखा झिजला त्याचे हातही चंदन आणि पायही चंदन, त्याच चंदन पावलांवर आपल्या प्रेमाचं चंदन आता आपण रेखाटत आहोत। आपल्या शुद्ध समर्पणाचं प्रतीक असलेल्या या अक्षता आपण त्यांच्या चरणी समर्पित करूयात। ज्यांच्या जीवनात प्रेमाचा सुगंध अखंड दळवत होता त्या स्वामीजींच्या श्रीचरणांना आता आपण अत्तर लावूयात। फुलांच्या गंधकोशांमध्ये भरलेला परिमळ ज्यांच्या करुणेने जिवंत राहतो त्यांच्या चरणांवर ही उंजळभर फुलं आपण समर्पित करूयात। पूजनाच्या अखेरीस आपल्या भक्तीचं प्रतीक म्हणून हा नैवेद्य आपण अर्पण करूयात। याच पावलांवर अंतिम शरणागती करावी म्हणून त्यांची प्रार्थना करूयात. स्वामीजी, आमचा सारा अहंकार आपल्या चरणी विसर्जित होऊ दे, आम्हाला अहोरात्र आपल्या सेवेसाठी सज्ज राहता येऊ दे. स्वामीजी, आमच्या हृदयाला कुठल्याही मनाचा स्पर्श होऊ देऊ नका, आणि जर झालाच तर हे कृपा सिंधू अत्यंत कृपायुपणे आपण तो नाहीसा करावात. श्रवण, चिंतन आणि साधना यांची गोडी आम्हाला लागावी, आणि हे कृपानिधी अखेरीस आपल्या चरणांवर अंतिम समर्पण घडावं यासाठी आम्हाला साधू संतांच्या म्हणजेच हे सद्गुरुदेवा आपल्याच पावन संगतीत अखंड ठेवावं ही आपल्या चरणी प्रार्थना.
सेवा घडो सदा दिसनिशी आम्हाकडो नी गुरो हो देव नका विमोह कसला झाल्यास तो ही विरो लागो गोडी आम्हा की साधन तथा चिंता वया सुश्रुत लाभो संधि तथा कृपा निधि सत्संगी हो सत्संगी होण्यारत.
स्वामी माधवनाथांच्या पूजेची आता सांगता झाली आहे. सद्भक्त विलास काका आता स्वामीजींची आरती म्हणतील, आपण त्यांच्याबरोबर म्हणूयात.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी पाजीशी अमृत ओळी ही जाणीव आगळ जाणीव आगळी अजाण भक्ता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेच बंध तोडीशी अक्षय सुख जोडीशी सोहम स्वरूप खून स्वरूप खून दावीसी आरता. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा निळ्या अखंड चांदने अखंड चांदने चकोर चित्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति में पाई भक्ति में पाई तो माधा आरती माधवनाथा आरती माधवनाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरिओम।
श्री राम काही निवेदन आहेत। उद्या बुधवार सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे। गुरुवारी सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात अध्यात्म मंगलधाम येथे गुरुस्तवनाचा कार्यक्रम होईल। परगावच्या साधकांच्या सोयीसाठी या कार्यक्रमाचं ऑडिओ ब्रॉडकास्टिंग होईल। शनिवारी सायंकाळच्या केंद्र